हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अगमश्च मे रश्मिश्च मेधाभ्यश्च मेधिपतिश्च म उपागमश्च मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रेणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे तिग्रायाश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धीष्णीयाश्च मे सृजश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्यम आघवनीयश्च आग्नीध्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे
श्रीराम सद्भक्त मिलिंददादा ने लिहिलेल्या परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज वाचून दाखवणार आहे, कारण मिलिंददादा आज काही कामानिमित्त परगावी गेलेले आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। दर मंगळवारी ते शनिवारी रात्री 9:30 ते 10:15 नागेश्वर निवासात स्वामीजी ज्ञानेश्वरी प्रवचन करत असत। रविवारी आणि सोमवार हे 2 वार सुद्धा मोकळे नसत। आठवड्यातला एकही दिवस अनाध्याय न होता स्वामीजींचा ज्ञानयज्ञ सुरूच होता। दर रविवारी रात्री नागेश्वर निवास मध्येच कार्यक्रम असतो असं समजल्यावरून आम्ही रविवारी रात्रीही जायला सुरुवात केली। रविवारचा कार्यक्रम मला वाटतं की थोडा आधी म्हणजे 9:15 वाजता सुरू होईल। यामध्ये सुरुवातीला 20 मिनिटं स्वामीजी नारदीय भक्ती सूत्रांवर बोलत असत। नारद महर्षी हे गोष्टीत वाचल्याप्रमाणे किंवा सिनेमात दाखवतात तशी लावालाव्या करणारी व्यक्ती नसून परमोच्च कोटीतील महान भक्त होते आणि पूर्ण ज्ञानी होते। याची त्यांचे भक्तिसूत्र म्हणजे भक्तीचं अलौकिक दर्शन आहे याची कल्पना प्रथमच त्या प्रवचनांमधून मला आली। दुःसंग हा सर्वथैव त्याज्य हा या भक्तिसूत्रांवर जेव्हा स्वामीजी बोलले तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटली। आपण बाहेर आणि आत कुठल्या विचारांच्या संगतीत असतो आणि कुसंगतीने आपलं कसं पतन होतं हे स्वामीजी अशा तऱ्हेने मांडत होते की कोपऱ्यात उभं करून ते माझीच हजेरी घेत होते असं वाटायला लागलं। छोट्याशा प्रवचनात प्रचंड प्रेम आवेग तळमळ व्यक्त होत असायचे। एकदा त्यांनी एका योगी संन्यासाची कथा मला सांगितली। ते म्हणाले आपल्या घरी एका तरुण संन्यासाचं एकदा प्रवचन झालं। त्या सुमारास स्वामीजी क्वचित कधीतरी एखाद्या प्रवचनकारास पाचारण करत असत। तो संन्यासी सोहमवादी होता। माऊलींच्या समाधीपाशी जाऊनही नमस्कार न करता सहा अहम असं म्हणायचा। नमस्काराची काय गरज, आपण एकरूपच आहोत असा त्याचा अभिनिवेश होता। प्रवचनात म्हणाले प्रेम कार्यम प्रेमैव कार्यम असं जे नारद म्हणतात ते चूक आहे। नारद हॅज कमिटेड मिस्टेक। स्वामीजी म्हणाले त्याच्या प्रवचनानंतर मी बोलताना म्हणालो यू आर आय मे कमिट अ मिस्टेक बट नारद कॅन नेव्हर कमिट मिस्टेक. भक्तीच्या पोटी ज्ञानाचा जन्म होतो. पुढे काही दिवसांनी त्या संन्यासाचं स्वामीजींना पत्र आलं. ते पत्र प्रांजळ होत. त्यांनी लिहिलं होत तुम्ही बरोबर आहात, मी चुकत होतो, नारद कधीच चूक करू शकत नाहीत, मला समजून चुकला आहे, संन्यास मला झेपलेला नाही, मी आता विवाह करून प्रापंचिक झालो आहे. रविवारच्या या कार्यक्रमात स्वामीजींच्या या छोट्याशा प्रार्थना प्रवचनानंतर स्वामीजी आणि मातोश्री मिळून माऊलींच्या देवाऱ्यासमोर उभे राहून आरती करत असत. ते दृश्यही डोळ्यात साठवण्यासारखं होतं. सरला त्यांच्या हातात आरतीचं तबक असेल. शेजारी स्वामीजी उभे असत. एका हाताने कधी कधी तो देवाऱ्याचा खांब धरून ठेवत. दृष्टी अर्धोन्मिलित असे आणि स्वर आर्त असत. माऊलींची आरती आणि स्वरूपानंदांच्या दोन आरत्या ते म्हणत असं मला आठवतंय. आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा आणि आरती सद्गुरुनाथांची अशा दोन आरत्या झाल्या की आसनावर बसून स्वामीजी श्रीराम जयराम जय जय राम हे नाम सांगत. कधी कधी त्या नामाचा अक्षरशः कल्लोळ निर्माण होत असे. मग 5-1 मिनिट ध्यानाला बसून हा कार्यक्रम 45 मिनिटांचा कार्यक्रम समाप्त होत असे. नारदीय भक्ती सूत्रानंतर स्वामीजींनी संजीवनी गाथेतील काही निवडक अभंगांवर देखील प्रवचन केली. सोमवार हा दुकानच्या सुट्टीचा वार होता. त्या दिवशी संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळात खुन्या मुरलीधर चौकाजवळ असलेल्या मातृस्मृती ग्रंथालयात स्वामीजींचं दासबोधावर प्रवचन होईल. मातृस्मृती ग्रंथालयाच्या मालक समर्थ भक्त अंबुताई गद्रे या अत्यंत भाविक पण तितक्याच करारी अशा रामदासी होत्या. त्यांना बाळासाहेबांची म्हणजे स्वामीजींची प्रवचन फारच आवडत असत. स्वामीजींची मूळ बैठक ही दासबोधाचीच असल्यामुळे दासबोध प्रवचन ही समर्थांची अंतरंग सेवा अशा पवित्र भावानेच ते करत. ठीक 5 वाजता ते घरातून सरलाताईंसह बाहेर पडत असत. पांढरा शुभ्र वेश आणि डोक्यावर काळ्या रंगाची व्यापारी टोपी धारण केलेली असे. सरलाताईंबरोबर ते जेव्हा रस्त्याने जात तेव्हा त्यांच्या मागोमाग अनेकदा आम्ही मित्र जात असू. या उभयतांचा तो जोडा हा लक्ष्मीनारायणाचा जोडा होता हे आता थोडं थोडं समजतंय. पावसाळ्यात त्यांच्या हातात व्यवस्थित गुंडाळलेली छत्री असायची. रस्त्यातून जाताना काही लोक वळून वळून या लोभस जोडप्याकडे पाहत असत. 5:20 पर्यंत ते मातृस्मृती ग्रंथालयात पोहोचत. त्यांच्या आसनावर बसले की ते टोपी काढून ठेवत असत. अंबुताई गद्रे त्यांना बुक्का लावत आणि बुक्का श्रोत्यांमध्ये फिरवला जात असे. 40-50 मिनिटे एखाद्या प्रपाताप्रमाणे स्वामीजींचं प्रवचन होईल. त्यांच्या दासबोध प्रवचनांमध्ये वीरश्री अवतरत असे. अत्यंत रोखटोक शब्दांमध्ये स्वामीजींच्या उपदेशाचे ते अंतरंग उलगडवून दाखवत. समर्थ आणि ज्ञानोबा यांची व्यक्तिमत्व भिन्न परंतु बोधामध्ये असलेली विलक्षण एकरूपता उलगडवून सांगताना स्वामीजी रंगून जात. माऊली समर्थ आणि तुकोबा यांचा साक्षात स्पर्श त्यांच्या अमोघ वाणीला झाल्याचा प्रत्यय येत असे. प्रवचन झाल्यावर कल्याणकरी रामराया ही आरती होई. यानंतर बरेचसे श्रोते निघून जात आणि काही थोडे साधक साधिका मागे थांबत असत. आम्ही मुलं त्यामध्ये होतो हे सांगायला नकोच, कारण त्यानंतरचा कार्यक्रम फारच गोड असायचा. स्वामीजी त्यांच्या आसनावर शांत डोळे मिटून बसत आणि अवतीभोवती साधक मंडळी बसायची. स्वामीजी आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर हा गुरु परंपरा प्रकट करणारा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग म्हणवून घेत आणि त्यानंतर नाभीपासून ब्रह्मरंध्रात ही ध्यानाची प्रक्रिया अत्यंत शांत स्वरात एकटेच म्हणत, घडी घडी करावा विवेक, देहादी प्रपंच माईक, सत्य नित्य शाश्वत एक, असे निशंक आत्मरूप। हे स्वामीजींच्या तोंडून ऐकताना क्षणभर आपण आत्मरूपच आहोत अशी भावना स्पर्श करून जाईल। त्यानंतर 15-20 मिनिटं सर्वजण ध्यानाला बसत, ध्यान विसर्जित करताना हरी हरी, स्वामीजी, ज्ञानोबा माऊली असं अति मृदू स्वरात ते आळवून म्हणत असत। हे सर्व आठवताना सुद्धा धर्म मेघाच्या अमृतधारांमध्ये सुस्नात होत आहोत असा प्रत्यय येतो। त्यानंतर समर्थ भक्त अंबुताईंचा निरोप घेऊन स्वामी सरलाताईंसह बाहेर पडत, त्यांच्या पाठोपाठ आमचा घोळकाही बाहेर पडत असे। स्वामीजी थांबून हात उंचावून प्रेमाने निरोप देत आणि उभयता नेहमीच्याच आदबशीर पद्धतीने पावलं टाकत घराकडे जात। स्वामीजींच्या सहवासात असे किती क्षण वेसले असतील याची मोजदात नाही। मी किती तरल होतो, किती सावध होतो हे सांगणं फारच कठीण आहे। काही क्षण हृदयाच्या कप्प्यात कायमचे बद्ध झाले आणि बरेचसे क्षण पाऱ्याप्रमाणे हातातून निष्ठून गेले। पण असं वाटतं की ते निष्ठून गेले खरे, पण जाताना आत खोलवर एक प्रेमाची फुंकर घालून गेले, एक अमिट असा ठसा उमटवून गेले। श्रीकृष्णार्पण।
हरी हरी हरी। गिरीश तो सगळा स्टँडच इकडे आहे। हरी हरी। दोन दिवसांपूर्वी ध्यान करत असताना मूर्धनी आकाशात मला अग्नीच्या ज्वाळा दिसल्या। प्रथम मला भीती वाटून मी डोळे उघडले। पुन्हा ध्यान करताना पुन्हा काही नाही। यापूर्वी ध्यान करताना निरनिराळे रंग, निरनिराळे आकार दिसत होते। मध्ये एखादा विचार हळूच डोकावून जायचा असे काही वेळ चालायचे, पण जेव्हा विचारांची मालिका सुरू होत असे तेव्हा ध्यान करणे कठीण जात असे। ध्यानात अग्नीच्या ज्वाळा दिसणे म्हणजे काय, कृपया समजावून सांगावे। मूर्धनी आकाश म्हणजे मस्तकाचा हा प्रदेश, त्याला मूर्धनी आकाश असं म्हणतात। मूर्धनी आकाशामध्ये एखादं दृश्य दिसू शकत, जर चांगला शब्द योजायचा झाला तर मूर्धनी आकाशापेक्षा भ्रुकुटी मध्यासमोर असं घडत, मूर्धनी आकाशात घडत असं म्हणण्यापेक्षा आज्ञाचक्रापाशी किंवा भ्रुकुटी मध्यापाशी या ठिकाणी कपालास्थींचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी मागून पाहणाऱ्याला आपल्याला काही दृश्य दिसत। मूर्धनी आकाशात आपणच असतो, त्यामुळे जे दृश्य दिसत ते या ठिकाणी दिसत। बहुधा प्रकाश दर्शन होत। कोणाकोणाला ध्यानकाळी नाद श्रवण देखील घडतं, त्याच्यामध्ये पाव्याचा आवाज, वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ, लाटांचा आवाज, त्याच्यामध्ये देखील अगदी लाटांचा कोमल चुबुक चुबुक असा आवाज, तशा प्रकारचा किंवा सागराचा घनगंभीर जसा गाज असतो, गर्जना असते तसा देखील आवाज एखाद्याला येतो. त्या आवाजाला अनाहत नाद असं म्हणतात. आणि प्रकाश दर्शन ही गोष्ट ध्यानामध्ये घडू शकते. हा जो प्रकाश आहे हा बहुधा नीलवर्ण असा असतो. उपनिषदांनी अंगुष्ट मात्रः पुरुषः ज्योतिः इव अधूमकः असं म्हटलेलं आहे. तो अंगुष्ट मात्र पुरुष ज्योतीसारखा, धूम नसलेल्या ज्योतीसारखा असा दिसतो असं उपनिषद म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त देखील अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये जेव्हा सद्गुरु शिष्याला आज्ञाचक्राकडे आतून पाहायला सांगतात तेव्हा पाहण्याची सवय असल्यामुळं सतत आणि डोळे मिटल्यानंतर काहीच पाहता येत नसल्यामुळं तो रंग पाहायला सुरुवात करतो असं घडू शकतं. आणि हे जे रंग आहेत हे रंग आपण बसलेल्या स्थितीवर, तुम्ही जर गच्चीत बसला असाल आणि सूर्यप्रकाश असेल तर वेगळ्या प्रकारचा रंग तुमच्या डोळ्यांना भासेल, आणि तुम्ही अंधाऱ्या जागी बसला असाल तर अंधार काही वाटेल. म्हणून समर्थांनी असं सांगितलं की कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे, वर्णरहित. सामान्यतः खूप मोठी साधना म्हणजे मनाचं अमन होत असताना, मनरहितता येत असताना अचानक अशा प्रकारचा नाद ऐकू येणं अथवा ज्योती किंवा प्रकाश, नीलवर्ण प्रकाश दिसणं असं घडू शकतं. समर्थांनी देखील नभासारिखे रूपया राघवाचे असं म्हटलेलं आहे. नभाचं किंवा आकाशाचं दर्शन होणं हेही ध्यानामध्ये घडतं. प्रत्येकाला घडतं असं नाही, त्यामुळं आपल्याला असं घडलं नाही म्हणजे काहीतरी आपलं चुकतंय असं समजू नका. असं समजण्याचं काही कारण नाही. शिवाय संस्कारवशामध्ये काही दर्शन घडतात, संस्कारवशात घडतात ती. आपण वारकरी आहोत, दिंडीमध्ये सहभागी झालेले आहोत, अशा प्रकारचं काही दिसणं समजणं. आपण आळंदीला गेलेले आहोत, पंढरीला गेलेले आहोत, सज्जनगडवर गेलेले आहोत आणि मोठ्या आवेगाने प्रेमाने नमस्कार करतो आहोत, अशा प्रकारचं दर्शन घडणं किंवा देवतांची दर्शनं घडणं, या सगळ्या अतिशय शुद्ध झालेल्या अशा मनातला भाव म्हणून ही दर्शनं घडतात. अत्यंत शुद्ध मानसिक भावातून अशा प्रकारची दर्शनं घडतात. ही दर्शनं म्हणजे शेवट नाही. या दर्शनामध्ये अडकून पडायचं काही कारण नाही. उलट अशा प्रकारची दर्शनं जर झाली, घडली, तर पुढे काही काळ, काही दिवस साधक परत त्या अनुभवाची अपेक्षा करतो आणि सामान्य ध्यान देखील चांगलं होत नाही. नेहमी जितपत चांगलं होतं तितकं ध्यानही चांगलं होईन असं होतं. त्यामुळं अशा प्रकारच्या अनुभवांच्या बाबत साधकांनी उदासीन राहावं. समर्थ असं म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडोनी सुखी राहावे. हे जे काही दिसलं याचा आणि माझा काही संबंध नाही. डोळे मिटून जर पाहायचं होतं तर मग डोळे मिटलेच कशाला, पाहायचंच असेल तर डोळे उघडून किती विश्व दिसलं. आणि पूर्वीच्या टीव्ही सारखे किंवा पूर्वीच्या फोटोंसारखं ब्लॅक अँड व्हाईट नाही, आपल्यालाही जसं आहे तसं कलर्ड असंच विश्व दिसतं. ते काय कमी आहे डोळे मिटून परत पाहण्याचा प्रयत्न करण्याकरता? काही गरज नाहीये. आता या प्रश्नाबद्दल जर विचारायचं झालं, पूर्वी ध्यान करताना निरनिराळे रंग आकार दिसत होते, मनाची जी कार्य आहेत त्याच्यामध्ये चिंतन, मनन, नामस्मरण, स्तोत्रपठण, विषयाचं चिंतन, विकारांचं चिंतन, भविष्यकाळासंबंधीचा विचार प्लॅनिंग, भूतकाळासंबंधी आठवणी, आपली पत्नी, आपला पती, आपली मुलं यांच्या सुरक्षिततेसंबंधीचा संसाराचा विचार, याच्या बरोबरच दृश्य दिसणं हेही मनाचं एक कार्यच आहे. जर तुम्ही सगळ्या बाजूंनी मनाला अडवत असाल तर एकदम एखादं दृश्य समोर दिसायची शक्यता असते. त्यामुळे हे निरनिराळे आकार वगैरे दिसणं हा तसा एक प्रकारे मनाचा भाव आहे, मनाचं कार्य आहे. आणि अशा प्रकारच्या दृश्यापासून किंवा आकारापासून आपण वेगळे आहोत म्हणून त्यांना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं हेच अपेक्षित आहे. जे अशा दृश्यांबद्दल तेच रंगांबद्दल. रंग तर मी सांगितलं की इथं हे एवढे दिवे आहेत ते मालवल्याबरोबर आपण डोळे मिटल्यावर आपल्या डोळ्यासमोरचा रंग वेगळा असेल, त्यामुळे रंगाला तर अजिबात महत्व देऊ नये, किंमत देऊ नये. आपल्याला काहीच पाहायचं नाहीये हे कठीण जात असल्यामुळं तो त्याच्यातही काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मग अशी रंगासारखी गोष्ट त्याला भासते. आता अग्नीच्या ज्वाळा दिसल्या, हा मात्र अनुभव आहे, निश्चित अनुभव आहे. कोणाकोणाला अशा प्रकारचा अनुभव येतो, हा जो अनुभव आहे अग्नी दिसणं, या अग्नीमध्ये विषयांची आहुती पडणं, मनाची देखील आहुती पडणं, संसाराची आहुती पडणं जे होतच आहे, जर चिता दिसतेच आहे तर त्याच्यात सगळं नाहीस होऊन जात. काही एक वैराग्य विचार तात्पुरता पण प्रबळ जर झाला तर अशा प्रकारे तुका म्हणे काळा रीघ नाही निघती ज्वाळा असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, असं होऊ शकतं. पण तरी देखील खरं महत्व आहे ते आपण परमात्म स्वरूप आहोत या बोधालाच महत्व आहे असं असल्यामुळं या ज्या गोष्टी दिसतात या ठीक आहेत असं म्हणून सोडून देण्याच्या योग्यतेच्या आहेत. याच्यात अडकून तर पडायचं काही कारण नाही. तसंच या सर्व गोष्टींमुळे फार प्रभावितही व्हायला नको आणि त्याचे विशेष अर्थ शोधायचाही प्रयत्न करायला नको. आपलं ठीक चाललंय असं समजायला हरकत नाही, मात्र ध्यान उत्तम होणं म्हणजे समोर असलेलं दृश्य पूर्णपणाने मावळणं, मनाचा निरोध होणं, वृत्तींचा निरोध होणं आणि वृत्तीरहित स्थिती ज्याला समजते, संपूर्ण वृत्ती थांबल्या तरी देखील वृत्ती थांबल्या हे कोणाला तरी समजतं आत असलेल्या, त्याला स्वरूप बोध होणं. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्यावेळेला द्रष्ट्याला स्वरूप बोध होणं, या प्रक्रियेने आपल्याला जायचं आहे. बाकीच्या या ज्या गोष्टी आहेत या जाता जाता दिसल्या दिसोत, न दिसल्या न दिसोत, लक्षात आल्या येवोत, लक्षात न आल्या न येवोत, परत परत असं होणार नाही. सहसा साधनेतला अनुभव परत परत येत नाही. जसं तुम्ही इथून मुंबई चालला एक्सप्रेस वेनी तर एक झाड दिसलं तर ते झाड परत दिसत नाही, तुम्ही पुढे निघून गेलेले असता. तशा प्रकारे अनुभव हा एकदा येतो आणि अनुभव हा मायेचाच प्रांत आहे. अनुभव आला याचा अर्थ अजून मायेमध्ये आपण आहोत, तरी देखील काही एका सत्वगुणांनी युक्त अशी चित्तवृत्ती आहे, मायेमधलीच असली तरी साधकाच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट आहे. इतपतच त्याचा अर्थ घ्यावा. अरविंद हियरे अभंगमन. म्हणतोस ना सवय आहे ना. हरी हरी.
उस डोंगा परी रसनो हे डोंगा आकाय भुललासी वरलिया सोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा कमान डोंगी परी तीरनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा नदी डोंगी परी जळनो हे डोंगे नदी डोंगी परी जळनो हे डोंगे काय भुललासी वरलिया ढंगे काय भुललासी वरलिया ढंगे. उस डोंगा परी रसनो हे डोंगा चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा काय भुललासी वरलिया सोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा काय भुललासी वरलिया सोंगा. उस डोंगा परी रसनो हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा.
हरी हरी. स्वामीजी मला बऱ्याच वेळा ध्यानातून उठल्यावर असा अनुभव येतो की पहिली 15 मिनिटे ते 1 तास आपण लोकात मिसळून व्यवहार करायला लागलो की थोडेसे बधीर झाल्यासारखे वाटते. समोरचा माणूस आपल्याला जे काही विचारतो आहे किंवा सांगतो आहे त्यावर आपला रिस्पॉन्स देताना आपण पूर्ण अलर्ट आहोत असे वाटत नाही. काही गोष्टी विसरल्यासारखे वाटते. उदाहरणार्थ 500 रुपये दिले असता 300 रुपये घेऊन 200 रुपये परत द्यायचे असतील तर 20 रुपये वगैरे दिले जातात. लगेच लक्षात येते पण असे वाटते की थोड्या तंद्रीत आहोत की काय. अर्धा ते 1 तासानंतर नॉर्मल होते. त्यांनी कंसात म्हटले तसे माझे वय 50 पुढे आहेच माझ्या बरोबरच आहात तुम्ही. ध्यानात झोप लागली होती असेही वाटत नाही म्हणजे असं होण्यासाठी आपण झोपलो तो असं देखील खरं म्हणजे वाटत नाही. माझे ध्यानात काय चुकते आहे ध्यानाने अलर्टनेस येण्यापेक्षा बधिरत्व काय येत असावे माझा ध्यानाचा प्रयत्न चुकीच्या दिशेने होत आहे का काय बदल करावा ते कृपया सांगावे असं म्हटलेलं आहे. काही गोष्टी विसरल्यासारखे असं होतं. उदाहरणार्थ 500 रुपये दिले असता 300 रुपये घेऊन 200 परत द्यायचे असतील तर 20 रुपये वगैरे दिले जातात. म्हणजे याच्यातही काही एक अलर्टनेस शिल्लक आहे बर का. 500 रुपये दिल्यावर 20 परत द्यायचे लक्षात येतं. 200 एक काही एक विशिष्ट अलर्टनेस याच्यात देखील आहे. मी गमतीने म्हटलो, ध्यानातून बाहेर येणं हे खरं म्हणजे हळूहळू आपण ध्यानातून बाहेर यावं हे उत्तम. कसं, ध्यानाचा एक परमोच्च बिंदू असतो किंवा परमोच्च सुख असतं. परमोच्च म्हणजे आपल्या स्वतःच्या सापेक्ष, मी हा शब्द वापरतोय. अगदी स्वरूपानंदांना मिळतं तसं सुख घेऊन आपण उठायला लागलो, आपण स्वरूपानंदच झालो समजायचं. पण तरी देखील प्रत्येक व्यक्ती जितकी गाठू शकते सुखाची, समाधानाची अशी स्थिती, त्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. आणि असं जेव्हा घडतं तो त्या ठिकाणी गेला की त्याच्या पुढे त्याला जाता तर येत नाही, पण थोड्या वेळाने ध्यान विसर्जित करण्याची वृत्ती निर्माण होते. ध्यान ही देखील वृत्तीच आहे. वृत्ती थांबणं ही देखील वृत्तीची अवस्थाच आहे. निरोध ही देखील वृत्तीच आहे. पण अशा वृत्तीमध्ये निरोधाच्या ठिकाणी चित्तवृत्ती आपण आता उठावं असं स्वरूप धारण करते आणि व्यक्ती ध्यानातून उठण्याचा निश्चय करते. जर तुम्हालाही नीट आठवत असेल तर तुम्ही ज्या समाधानाला जाऊन पोचता आणि तुमच्या असं लक्षात येतं की याच्या पुढे जाता येत नाहीये, तेव्हा तुम्ही परत एकदा प्रयत्न करता. त्यावेळेला मनात अशांती निर्माण होते. तिथं गेलात तुम्ही, थोड्या वेळ थांबलात की परत विचारांचं चक्र सुरू होतं आणि ते आवरून परत तुम्ही तिथपर्यंत जाता. परत एकदा तीच अवस्था तुम्हाला मिळते. पण तीही अवस्था मोडते, परत विचारांचं चक्र सुरू होतं. तुम्ही साक्षित्वाच्या अभ्यासाने परत तिथे जाऊन थांबता आणि मग तुमच्या लक्षात येतं की आता मात्र बस. याचं कारण आता कितीही वेळेला झालं तरी हे एवढं सुख आपण मिळवणार आहोत या सुखाच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाहीये, किंवा अधिक सुख याच्यापेक्षा या क्षणाला मिळणं कठीण आहे. ती ध्यान विसर्जित करण्याची वेळ तुमच्या ठिकाणी वृत्ती निर्माण होते की आता आपण उठावं. आश्चर्य असं की आत बसवलेल्या एका घड्याळानुसार प्रत्येकाच्या आत एक टाइम सेन्स आहेच. तुमची ध्यानातून उठण्याची वेळ ही जवळपास तेव्हाच झालेली असते आणि तुम्ही ध्यानातून उठता. ध्यानातून उठता याचा अर्थ तुम्ही आपण आता उठायचे असा संकल्प करता. उठण्याचा पूर्ण निश्चय होतो तेव्हा मग तुम्ही काय तुमचे हात एकमेकांवर चोळत असाल आणि मग चेहऱ्याला स्पर्श करत असाल. प्रत्येकाची काही एक रीत असेल. 1, 2, 3 दीर्घ श्वसन करून परत एखादा सोहमचा श्वास घेऊन परत थोडा वेळ ध्यानाला बसून मग उठायचं असं ठरवता उठता. ध्यानातून उठला तरी देखील ध्यानाचं जे सुख अनुभवलेलं असतं त्याचा प्रभाव किंवा परिणाम चित्तवृत्तींवर थोडा असतोच. असं असल्यामुळं तुम्हाला कोणाशी बोलू नये असं वाटतं, कोणी आपल्याशी फार बोलू नये असं वाटतं, एकदम कलकलाटात लोकांमध्ये जाऊ नये असं वाटतं. तुम्ही ध्यानातून उठलेले आहात पण जणू ध्यानातच असल्यासारखे तुम्ही असता. तुम्ही ती स्थिती आठवता, त्या स्थितीच्या प्रभावात तुम्ही असता. आणि त्याच वेळेला मी तुम्हाला 500 रुपये दिले तर तुम्ही मला 20 रुपये परत द्याल असं होऊ शकेल. मी तुम्हाला विचारलं की आता काय करणार आहात, तर तुम्हाला मला दोनदा प्रश्न विचारावा लागेल, कारण पहिला विचारलेला प्रश्न तुमच्या आत तेवढा गेलेलाच नसतो असं होऊ शकेल. म्हणून ध्यानातून उठल्यानंतर लगेच व्यवहारात न पडता एक ज्ञानेश्वरीच्या 25व्या वाचाव्यात दासबोधाचा एखादा समास वाचावा, एखादा अभंग म्हणावा, आपला आवाज जर चांगला असेल तर, किंवा आपण एकटे असू मग आवाज कसाही असेल तरी चालेल, पण आपण एक एखादा अभंग म्हणावा, मोठ्या प्रेमानी गावं आणि मग सावकाशीनी बाहेर यावं. याच्याकरता एक 5-10 मिनिटं आपण 15 मिनिटं देखील खर्च करायला हरकत नाही. असं जर तुम्ही केलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. ध्यानात काही चुकत नाहीये, पण ध्यानातून बाहेर आल्यानंतर ज्याला तुम्ही बधीर म्हणता ती अवस्था बधीर नसून तुम्हाला बाहेरचं तेवढं आत रजिस्टर होत नाहीये, बाहेरच्या विश्वाचा व्यवहार तेवढा रजिस्टर होत नाहीये, तुम्ही अजून आतच आहात अशी स्थिती असते, अशी स्थिती राहते, म्हणून हे घडतं. याच्यामध्ये काही चूक नाहीये, काही चूक घडते आहे असं नाहीये, किंवा ध्यानाने अलर्टनेस येण्यापेक्षा बधिरत्वच येतंय असाही त्याचा अर्थ नाहीये. तुम्ही आत्मसुखाच्या बाबत अलर्ट झालात की संसाराच्या बाबत थोडेसे बधीर झालास समजा. एका वेळेला एकदेशी असल्यामुळं एकाच ठिकाणी राहू शकता, असं असल्यामुळं जेव्हा तुम्ही आत्मसुखाच्या बाबत अत्यंत जागृत असता त्यावेळेला अर्थातच इतर बाबत जरा झोपलेलेच असता, त्याच्यातून जाग व्हायला वेळ लागतो. भगवंतांनी या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी सगळे अत्यंत जागृत असतात तिथं तुम्ही झोपल्यासारखे म्हणजे बधीर झाल्यासारखे असे थोडा वेळ वावरता हे चांगलं आहे. मात्र जरा जास्तच काळ तसा गेला तर परमात्म्याची एक असीम कृपा तुमच्यावर होते आहे की तुम्ही आता व्यवहारात येऊ इच्छित नाही असाही त्याचा अर्थ राहील, पण व्यवहाराच्या अंगाने मात्र ते जरास चुकेलच, त्यामुळं तसं होऊ देण्याचा किंवा तसं व्हावं म्हणून इच्छा धरण्याचा असा प्रयत्न करू नका. सरोवरामध्ये माध्यान काळी अनुभवी जैसा दोन्ही वरी ऊन खालती पाणी. आणि हे अत्यंत जागृत अवस्थेतच तुम्ही अनुभवता. इथं पुण्यासारख्या ठिकाणी सरोवर द्या सोडून टँकवर जर जायचं झालं तर किती आहे एका दिवसाला, कोण जातं का? 50 रुपये 50 रुपये द्यायला लागतात. वरी ऊन खालती पाणी याचा अनुभव जर घ्यायचा असेल पण आम्हाला खेड्यामध्ये हे सरसहा अनुभवाला येतं. एखाद्या विहिरीमध्ये पोहायला गेलं की बरं वाटतं, वर कडक ऊन आहे आणि आपण पाण्यात आहोत. संसार परमार्थ दोन्ही एकेची काळी भोगितो ज्ञानी. तशा रीतीने एकाच वेळेला संसारातही आणि परमार्थातही राहण्याचा अभ्यास करणं हे आपल्याला अतिशय जागृत तरल अशा चित्तवृत्तींनी जमवायचंय आणि तसं जमवता येतं. स्वामीजी दुकानदारी करत होते आणि दुकान चालवत असतानाच त्यांच्याकडं आत काउंटरच्या आत काही साधक येऊन बसलेले असत. तिथला व्यवहार झाला की येऊन खुर्चीवर बसायचे. शेजारी तांब्या भांड असायचं, ते पाणी थोडस हातावर घ्यायचे, चेहऱ्यावर लावायचे, एक दोन आचमन 3 आचमन घ्यायचे आणि अतिशय शांतपणे समोर आलेल्या मंडळींशी बोलायचे. त्यांच्या दुकानदारीमध्ये आता गिराईक कधी येत आहे अशी प्रतीक्षा नव्हती. आपण बसून राहिलोय आणि वेळ वाया चाललाय. खरं म्हणजे दुकान उघडून बसलेल्या माणसाला गिराईक नाही आणि नुसता बसलेला आहे तेव्हा काय होत असेल कोण जाणे. पण तसं त्यांचं नव्हतं. ते रमून जायचे आणि ज्या क्षणाला गिराईक येईल त्या क्षणाला आलेल्या साधकांशी जे बोलत असत आलोच असं म्हणून तिथं जायचे आणि अत्यंत प्रेमाने व्यवहार करायचे. त्यांना काही असं वाटायचं नाही की किती उत्तम चर्चा चाललेली होती आणि ही काय खिटखिट आपल्याला व्यवहार करायला लागतोय असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं. ते अतिशय उत्साहाने प्रेमाने तिथं जायचे. उलट आलेली व्यक्ती जेवढं घेईल त्याच्यापेक्षाही जास्त घेऊन जायची. कारण म्हणायचे तुम्ही घेऊ नका, पहा तर तुम्हाला किती, 250 तेव्हाच्या 250 250 250 रुपयात चांगली साडी मिळत असे. तुमचं बजेट एवढं आहे ना, पाहायला काय हरकत आहे. असं म्हणून एक साडीच्या ऐवजी 2 साड्या घेऊन देखील भगिनी जात असत. ते अत्यंत प्रेमाने उत्साहाने ते करायचे आणि मग इकडे येऊन हेही करायचे. असं ध्यानाने हे असं होतं. बधिरत्व वगैरे ध्यानाने मुळीच येत नाही. मात्र थोडा मध्ये बफर वेळ देण्याची गरज आहे एवढंच. गेले 2 गुरुवार मी कमी बोलल्यामुळे आज जरा कसर भरून काढायचं ठरवलंय. मागच्या वेळेला तुम्ही केवळ अभंग ऐकलेत, माझा घसा तेवढा बरा नव्हता. मागच्या सत्संगामध्ये सत्संग संपता संपता मी एका साधकांचं निवेदन वाचून दाखवलं. ते मला ते निवेदन अर्पण करण्यासाठी म्हणून आलेले होते त्याच्या आधीच्या गुरुवारी. पण माझ्याशी त्याच्यातलं थोडस बोलले आणि तो कागद तसाच खिशात ठेवून गेले. त्यांच्या एका नातेवाईकाला त्यांनी सांगितलं की खरं हे स्वामींना द्यायचं होतं, वाच तू आता पुढच्या वेळेला देईन असं म्हणाले. त्यांनी त्याची झेरॉक्स काढून ठेवली आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी ते नव्हते या जगतामध्ये, त्यांनी देह ठेवला. तरी देखील त्यांचं निवेदन माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं, त्यांच्या नातेवाईकांनी दिलं. ते गेले तेव्हाही मला फोन आलेलाच होता. ते निवेदन एक 5 मिनिटाचं मी वाचलं आणि थोडस त्याच्यावर मी बोललो देखील. एक 5 मिनिटं फार तर पुढं त्या निवेदनाच्या संदर्भात आज एक प्रश्न आला. स्वामीजी, मागच्या गुरुवारच्या सत्संगात आपण वाचलेलं निवेदन खरोखर आम्हा सगळ्यांना एक आय ओपनरच आहे. कसं माहितीये का, 2 भगिनींनी मला सांगितलं की आम्ही खाजगी ठिकाणी पैसे आज ठेवणार होतो, पण आता तुम्ही सांगितलं बरं झालं, आम्ही आता अशा ठिकाणी गुंतवणूक करणार नाही, इथल्या इथंच झालं. तसं कोणीतरी मला असं सांगितलं की आम्ही भाड्याने जागा देणार होतो पण आता करार करून देऊ, लिव्ह अँड लायसन्सचा करार करून देऊ. बघा म्हणजे काय, खरं म्हणजे हे माझ्या सांगण्याचा मुख्य विषय नसला तरी त्या निवेदनातून मी जे काही बोललो तर त्यामुळं होणारे घोटाळे काही प्रमाणात टळले. बरं का, निवेदन खरोखर आम्हा सगळ्यांना एक आय ओपनरच आहे. त्यावर बरेच चिंतन घडले आणि त्यातील मुद्द्यांवर अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. ते असे की त्यांच्या जीवनाचा नोकरीचा काळ अतिशय चांगला गेला. पुढे त्यांनी 10 वर्ष अतिशय जिद्दीने साधना केली. हे दोन्ही टप्पे खूप समाधान देण्याजोगे आणि प्रोत्साहनीय वाटले. पण नंतरचा काळ त्यांना अतिशय क्लेश देणारा ठरला. त्यात त्यांना मोठे आर्थिक नुकसान आणि मुलाकडून अनपेक्षित असा त्रास झाला. ते असे निवेदन करतात की ह्या काळात त्यांची श्रद्धा डळमळीत झाली. पुढील गोष्टीचे मात्र अतिशय वाईट वाटले. असे वाटले की 10 वर्षे साधना करून खरे तर ते खूप बळकट व्हायला हवे होते. स्वामीजी, ही श्रद्धा डळमळीत कशी होऊ शकते? आम्हा साधकांच्या दृष्टिकोनातून आयुष्यातील कठीण काळात आम्हाकडून काय अपेक्षित आहे असं विचारलेलं आहे. मी तुम्हाला असं सांगतो की श्रद्धा डळमळीत होऊ शकते. कशी होऊ शकते? अशा आर्ग्युमेंट मध्ये जाण्याच्या ऐवजी श्रद्धा डळमळीत होऊ शकते हे स्वीकारावं लागतं. तसं दिसतं जगतामध्ये, म्हणून श्रद्धा डळमळीत होऊ शकते. तसंच अर्जुनानी भगवंतांना आयती ही श्रद्धया उपेत योगात चलित मानसहा, म्हणजे देह ठेवण्याच्या वेळेला जर श्रद्धा डळमळीत झाली, अयती म्हणजे संयमी जीवन संपलं, संयमी जीवन संपलं, जे साधकांनी सांभाळलेलं होतं ते संपू शकतं असा त्याचा अर्थ आहे. तसं श्रद्धा देखील डळमळीत होऊ शकते. याचं कारण असं की श्रद्धा ठेवणं एखाद्यावर हा तुमचा निर्णय असतो. तुम्ही जेव्हा मला म्हणता की तुम्ही सांगाल तसं मी करेन, तेव्हा मी सांगेन तसं तुम्ही करायचं हा निर्णय तरी तुमचाच असतो. तुम्ही भले जरी म्हणालात की तुम्ही सांगाल तसं करतो, तरी तुमच्या निर्णयाने तुम्ही करत असता, म्हणत असता की हे सांगतील तसं मी करेन, हा निर्णय तुमचा असतो. असा तुमच्या आतला वेगळा निर्णय घ्यायला कधीही रिकामा असतो. तुम्ही म्हणाल तसं करू असं म्हणणारा, तुम्ही म्हणाल तसं करणार नाही असंही ठरवायला रिकामा असतो. कारण श्रद्धेमध्ये देखील अशीच गोष्ट आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम, हे जरी खरं असलं तरी श्रद्धेचा निर्णय तरी तुम्हालाच घ्यायला लागतो. श्रद्धा हाही निर्णय आहे. हे एक. आणि अशी श्रद्धा डळमळीत होणं किंवा खूप मोठा नियम केलेला होता तो नियम तुटणं, आता रेवतीताईंनी वाचलं त्याच्यात नाही का, एका संन्याशांनी स्वामीजींना पत्र लिहिलं, कि मी माझं जीवन टिकू शकलो नाही, नारदांनी काही मिस्टेक केली नाही, हे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुष्कळ वैराग्याचा निर्णय झाला, निश्चय केला, पण तो शेवटपर्यंत टिकून राहणं ही फार कठीण गोष्ट आहे. तुकाराम महाराज देखील, तुकाराम महाराजांसारखी व्यक्ती देखील उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो असं म्हणतात. भाव उपजलेला हे खरं आहे, पण सिद्धीला जाण्यासाठी तुमची कृपा गरजेची आहे. कारण जिथून भाव उपजला तिथून अभाव उपजायला तितकं कठीण नाही. म्हणून साधकाच्या पक्षी सावधानता ही कायमची गोष्ट आहे. कोणत्याही क्षणी तो बेसावध होऊ शकत नाही. श्रद्धा वेगवेगळ्या कारणाने डळमळीत होते. आर्थिक अडचण म्हणजे दिवाळच निघणं, काही मंडळींच्या बाबत फार कठीण प्रसंग येतो. अडचण समजू शकतो, पण रस्त्यावरच यायची वेळ येते. जर काही निर्णय चुकले तर फार कठीण आहे जीवन. फार मोठा तोटा झाला आपण पाहतो ना, आपल्या मुलांचं चांगलं असावं म्हणून कर्ज काढून मुलींची लग्न चांगली स्थळं पाहून आणि कर्ज फेडता आलं नाही तर व्यवहारी दुनिया फार वाईट आहे. लोक आत्महत्या करताना दिसतात, जीवनावरची देखील श्रद्धा उडून जाते. तस आजारपणाला तोंड देताना मोठी पंचाईत होते. आता तुमचं माझं शरीर चांगलं काम करते तोपर्यंत ठीक आहे. मी मध्यंतरी आपल्या इथं पूर्वी येणाऱ्या एका साधकांना भेटायला गेलो होतो तर ते म्हणाले की कधी कधी कितीही ताण देऊन आठवायचं म्हटलं तरी देखील आता केंद्रही फार आठवत नाही मला. आजारपणाचा जोर एवढा आहे घरातून बाहेर पडू शकत नाही तर असं वाटतं की ते दिवस स्वप्नवत होते की काय. मला काही फारस आठवत नाही म्हणाले. मी गेलो म्हणून त्यांना बरं वाटलं पण ही तात्पुरती अश्रद्धाच निर्माण झालेली होती. तुम्हाला कल्पना येणार नाही पण एका बंगल्यात ते राहत होते. त्या बंगल्याच्या एका खोलीतून दुसरी खोली पाहिली नाही त्यांनी 6 महिन्यात स्वतःच्या बंगल्यातली. बंगल्याचा तरी काय उपयोग असतो तसं म्हटलं तर एकदा तुम्ही असे आजारी पडल्यावर. बाहेरचं विश्व तर सोडाच, कशी झाडं डोलतात, कसा सूर्य उगवतो, पौर्णिमा कशी असते, केंद्र कसं असतं, प्रार्थना कशी असते सगळं विसरून गेलो म्हणाले. अशा वेळेला देखील योगाच्या अभ्यासापासून मनुष्य परावृत्त होतो. अर्जुनाचा तर प्रश्नच आहे. मोठ्या उत्साहाने कोणी कोणी संसाराला सुरुवात करतं पण कुठलीच गोष्ट मार्गी लागत नाही. काहीच गोष्ट पुढे सरकत नाही. मुलांची शिक्षण नीट होत नाहीत, त्यांची लग्न होत नाहीत, सगळे घरात तसेच्या तसे. अशा अडचणी येऊ शकतात कोणाकोणाच्या बाबत. त्यामुळे पूर्वायुष्यात संतांकडे जात होते तर अशी मानसिक दशा प्राप्त होते की आता कुठंच जाऊ नये कारण सगळीकडे लोक तेच तेच प्रश्न विचारणार. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे पण त्या आजारात ते सापडतात ही तशीच वस्तुस्थिती आहे. फार दीर्घ दुखणी घरात चालू असणं 10-10 वर्ष काही मार्गच निघत नाही. माझा एक मित्र असं म्हणाला की आमच्या घरातली ज्येष्ठ मंडळी ही इमॉर्टल आहेत असं आता मला वाटायला लागलेलं आहे. हे कधीच संपणार नाही असं मला आता वाटायला लागलेलं आहे कारण 10-15 वर्ष चालू होतं. घरात 3-4 वृद्ध मंडळी होती, एकाच झाल्यावर दुसऱ्याचं. अशा वेळेला यायला देखील जमत नाही. त्यामुळं आपण जे वातावरण अनुभवलं ते स्वप्नवत वाटायला लागतं. यांच्यासारख्याच्या स्थितीत देखील अशा विचित्र गोष्टी झाल्या. आणि संतांचा संघ तोची स्वर्गवास. एकदा त्या संगतीतून बाहेर आला की तुम्हाला तुमच्या ताकदीने तुमचा परमार्थ पेलून धरणं हे कठीण जायला सुरुवात होते. अशा वेळेला योगापासून मन चलित होत, श्रद्धा डळमळीत होते. म्हणून सर्वांचीच होते का? सर्वांची होते असा अर्थ घेऊ नका. एक कोणाकोणाची त्याच्यातही टिकून राहते त्यामुळे त्यांचं झालं तसं आमचं होईल का असं नाही, आपलं होईल असं नाही. आणि दुसरं म्हणजे संतांकडे आपण जे जातो ते प्रत्येक दिवशी बोधच मिळवत राहायला पाहिजे कारण सर्व गोष्टींना अंत आहे. संतांच्या संगतीला देखील अंत आहे कारण त्यांचा देह जाणार आहे किंवा आपला देह जाणार आहे. स्वामीजींच्या देहत्यागाने हा त्यांच्या मुखातून नित्य ऐकत असलेला शेवटचा कडू डोस गिळायला लागला. आणि तोपर्यंत जर आपण हे प्राप्त केलं नसेल तर ही श्रद्धा कमी होते. सद्गुरूंवरची श्रद्धा कमी होणं, सद्गुरु वचनावरची श्रद्धा कमी होणं, सद्गुरूंनी दिलेल्या कार्यावरची श्रद्धा कमी होणं, असं काही घडू शकत. पण सर्वांचं होतं असं नाही. सर्वांचं होतं असं नाही म्हणून तर आपली ही केंद्र टिकून राहिली, नाहीतर कधीच संपलं असतं. असं होऊ नाही शकत. त्यामुळं ही उदाहरणं नाहीयेत. मागच्या वेळचं निवेदन हे उदाहरण नाहीये. हा आय ओपनर जरूर आहे. आपलं असं होईल असं धरू नका. एवढंच नव्हे तर सुखाच्या काळी हे जे दिवस आहेत हे दिवस परमेश्वराची कृपा असं म्हणताना फार मजा येतो माणसाला. की काय माझं सगळंच चांगलंय हो, मजा येते सद्गुरूंची कृपा. तर याच्यात अहंतेचा बराचसा वाटा असतो. स्वकर्तृत्वाचाही चांगला आनंद लुटत असतो. विपरीत परिस्थिती येईल याचा पूर्वानुमान काढणं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, चांगलं असतानाच अशा या सगळ्या गोष्टी देखील येऊन ठेपणार आहेत आणि मी त्याला कसं तोंड देणार आहे याचंही पूर्वचिंतन घडणं फार गरजेचं आहे. असं जो करत राहील त्याला घाबरायचं काही कारण नाही. त्याची श्रद्धा डळमळीत होणार नाही. आणि हे आजची जी मंडळी आहेत त्यांच्याकरता देखील भगवंतांनी असं सांगितलं. पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. ज्यांनी कल्याण मार्ग स्वीकारलेला आहे तो दुर्गतीला कधी जात नाही. मधला एक दुःस्वप्न असल्यासारखा त्याचा तो काळ. आणि दरम्यान जरी मृत्यू झाला तरी पुढच्या जन्मामध्ये तो पूर्वसूत्र पकडतो आणि परत मार्गाला लागतो. त्याला परत कोणीतरी सद्गुरू भेटतात. तो परत त्यांच्या आश्रयाला जातो. मागच्या जन्मीच्या चुका या जन्मी करत नाही. कारण या चुकांचेही संस्कार झालेले असतात. काय चुकलं हे जीवाला समजलेलं असतं. ते सगळं घेऊन जीव पुढच्या प्रवासाला जातो. असं असल्यामुळं परत परत तसं घडत नाही. अशा मंडळींना मी मागच्या वेळेला म्हटलं की हे आपल्या इथंच कुठेतरी अवतीभवती परिवारात जन्माला येतील. परत नव्याने यायला सुरुवात करतील. आपण तसेच होतो. आपण आतापर्यंत जन्मजन्म एकत्रच होतो. म्हणून याही जन्मात एकत्र आलेले आहोत असं कधी नव्हतं. प्रसंगी आपल्या ओळखी पुढे मागे झाले असतील पण आपण हे करत आलेले होतो. नाहीतर परमार्थ देखील किती पद्धतीने चालतो. तुम्ही इथं येण्याचं कारण काय? याच प्रकारच्या परमार्थाकडे आकृष्ट होण्याचं कारण काय? याचं कारण तुम्ही हेच करत आलेले होतात म्हणून तुम्ही तिथं आलात. सद्गुरु आणि शिष्य फार मोठ्या प्रमाणावर तो एक समूह सत्पुरुषांच्या अवतीभोवती परत परत जन्माला येतो आणि तो स्वतःची उन्नती करून घेतो. त्यामुळे कोणीच काळजी करायचं कारण नाही. होतं कसं की या सगळ्या प्रासंगिक गोष्टींनी जो प्रचंड परिणाम मनावर होतो तर तो परिणाम घालून टाकण्यासाठी म्हणून या सगळ्या काळात मी तुम्हाला अगदी निश्चयाने निश्चित सांगतो की हे सगळे आघात चालू असताना जर जर आणि तर, पण त्यांचं केंद्र सुटलं नसतं, त्यांचं येणं कमी झालं नसतं, पण ते होणं कठीण होतं, कारण त्यांच्यावर आलेली परिस्थिती जी होती ती फार बिकट होती. एक प्रकारे विचित्र ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला होता. तर त्यांची श्रद्धा ही डळमळीत झाली नसती. शिवाय आपली मुलं, त्यांची कृत्य दुष्कृत्य त्यांना पाठीशी घालणं, अशा सगळ्या वेळेला खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेने प्रवेश केलेला असतो. भगवद्गीतेचा प्रवेश आपल्या जीवनात, सर्वांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी अंगानी झालेलाच आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो एवढंच. सगळी गीता जशी सांगून झाल्यानंतर धृतराष्ट्रावर काही परिणाम फरक पडला नाही, तसं मामका हा पांडवा हा आपलं आणि पराव या गोष्टींमध्ये अडकलेला माणूस, त्याला यत्र योगेश्वर हा कृष्ण हा यत्र पार्थो धनुर्धर हा तिथं येण्याखेरीज गत्यंतर नसतं. आणि तसा जर तो आला येतच राहिला तर त्याचं स्वतःचं जीवन आणि स्वतःच्या जीवनातला निश्चय तो जरूर टिकू शकतो. फार उलटी पालटी परिस्थिती झाली तरी देखील त्याचा स्वतःचा परमार्थ उत्तमच चालेल, याच्यात काही शंका नाही. फक्त हे जर सूत्र सुटलं तर मग काय होईल काही सांगता येत नाही. मी माझ्या एका मित्राला म्हटलं, अरे स्वामीजींपासून दूर जाऊन राहायचं ही कल्पनाच मला सहन होत नाही. तर तो मला म्हणाला की होईल महिनाभर त्रास. म्हणजे काय? होईल महिनाभर त्रास, मग होईल सवय, आणि मग आता रडण्यात अर्थ नाही. मला मध्ये भेटला होता, त्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून निमंत्रण करायला माझा चांगला मित्र, म्हणाला आमचं सगळं आता असं झालं खरं असं मला म्हणाला, पण आता म्हणून उपयोग काय, असं राहतं. म्हणून ही जर दोरी बळकट धरून ठेवली तर मग असे किती प्रसंग आले आणि गेले तरी देखील तुम्हाला घाबरण्याचं किंवा डळमळीत होण्याचं काही कारण नाही, असं मी अगदी निश्चयाने निश्चित तुम्हाला मी सांगतो. हरि ओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.